प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम प्यारो भाईडिक इत कार्यक्रम तुन केंजन वाले सबे भावडू ननी से लखनु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मिकुन सब तो नवसेवा इदमावा सच्चो सरी कार्यक्रम ते मिय सप्ता उन्द बार फिर स्वागत है अनि माकुन आशा है कि इमट सब प्रभु यीशु ना दया ते अच्छा भलो हिट होए अनि माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजन जरिया तल मिकुन सब तुन प्रभु यीशु ना आशीष जरूर पुटसे रह माता होए अनि इत कार्यक्रम तुन केंजन बात ते बिकुन सब तुन बड़ंग बड़ंग आशीष पुरसी रहे माथाई इवन माकुन अपनो चिट्ठी ते लिख किसी जरूर बते की किट अमट मी हिनल प्रभु जिन से बिनती की कम बोल मियो सब परेशानी तुन हटी क्या नुल प्यारो भाईडिट इमन माकुन इहुने चिट्ठी लिख किसी रोहता के मंदा किट अमट मीवंग चिट्ठी ना आशा की कम प्रिय दोस्त लुड़ेट अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार है अने इमट इत कार्यक्रम तबारे ते अपनो संग वालेडुन भी जरूर बतेगी किट आपी वोल भीत कार्यक्रम तुन केंच सके मायनोर इदम अवल प्रभु यीशु ना सच्चो भक्ति अनि सेवांद मावल प्रभु जी महानयुल तवड़ट भाड़ीट अनि सेलकनिट अमट अपनो नेटाइद बाइबल अध्ययनता कार्यक्रम तुन शुरू क्या न मुन्ने प्रभु यीशु से बिनती कम प्यारो भाड़ीट इमट भी ना संग ने सच्चो मंतल प्रभु जिन से इहुन बिनती किस्सा कमाई तो इत पूरो दुनिया तुन गड़े कहन वाले मवल सच्चो अनि जीव तो प्रभु ने अमर सब उन बार फिर यीशु मसीह न पड़ोडे नी करूं वाई तुलम उन्हें अमर ने कुन आत्मा ताल धन्यवाद स्या तुलम की इमामा कुन इंगा लुगुस अच्छा बलो इर्तो नी इद निवा मा परो दयाल उन्हें वायन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल भी पिसुची इर्तो नी यू सब मादिन लाई भी अमर ने कुन मन तल खूब धन्यवाद स्या तुलम प्रभु जी इमा राजा नोल राजा लानी प्रभु नोल प्रभु आंदी नी समय से दुनिया ते बोले ले प्रभु जी इत समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता की उन्हें माकुन इतल समझ सिम की अमर भी निवा पवित्र वचन तुन पड़ा अच्छा तल पुंजी सके माई कम प्रभु जी इंगा अमर बड़ंग तले का कम मावा तले का अनमुन ने इमा पुंदा तो नी कि माकुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरतान धन्यवाद प्रभु ने इमा मावा बिंतिनु केंस्ती अमर निकुन सब माध्यम लाए धन्यवाद सीता के इत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन ते वड़ाट भाईडी टनी से लखनेट इमट अपनो सब काम धन दोनो घड़ी में छोड़े किसी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन किंजट उंडे प्रभु जी मिवा जीवते आनंद खुशी अनि मन ते पुरो शांति सियानुल प्यारो भाईडीट अनि से लखनेट अमट अपनो नेटायत बाइबल अध्ययनता कार्यक्रम ते पुरानो नियम तल अय्यूब पलोडा किताब ते 25 अने 26 पाठ ना अध्ययन की कम इत पाठ तंग खास मांदी युवान दू अय्यूब ता येड़ू मेलंग जवाब से आना अय्यूब येड़ू मेलंग अपनो संग वालेडून जवाब से सिरह मातो लई बोल परमेश्वर तलाई पड़ा लगन तुन वहची रहे मातो लई बोल अपनो मांदी तुन परमेश्वर तुन वहताना चाहे माई तो लई वोन इंगा इहुन लाक्षी रे माताई कि खुद परमेश्वर वो न परीक्षा किसी रही मात तो लई प्रिय दोस्त लोड़ीट इदन बात ते अय्यूब इत्तुल ना वा कुड़कुड़े माये ना इंगा भी हल रोके मानल ना वा मार कनर माये से भारी आंध अय्यूब इगा इन तो लई कि इमर ना वा हालत तुन हुड़सी ना वा मांदी तुन केंची ये तिट पर ना वा हालत कनारे मायन से बिबुरो आंध बिल्दत्ता तीसरो किस्सा इंगा अमट बिल्दत्ता आखरी मांदी तुन केंच कम किस्मत तल यु काम मांदी गंदू अन्ना विचार क्या तो ना कि बिल्दत तुन इंगा बांगे वीर चिपुर्सी रहे माताई बोल खूब अकल वाले मनवाल अंदुल यदि अय्यूब पापी अंदुल ते बोल बाड़ी पछतावा हल किसी रहे मायोल वो लिद मांदीता खिलाफते है प्यारो भैडी ठनी से लखनिट मुन्ने इगा इहुन लिखे माताई बोल सोचे क्या तो ले कि परमेश्वर बे नहीं नियम नु माने क्या तो ले बाड़ी की ई तो हमेशा इहुने ताक से रहे माताई आप ही वोन बदले माए न बड़ंग जरूरतान बोले दुनिया ता हिसाब ताल विचार क्या तो ले बोले जिंदगी ता परक किसी कुन इहुन इन तो ले कि हमेशा इहुने आई ताए परमेश्वर ता नियम आन की बोल पापिन जरूर सजा से आनुल फिर भी बोल अचम वो क्या तो ले कि बाड़ी अय्यूब अपनो पाप तुन हैले माने किसी रही मायोल इत पूरो अकल तुन अमट सच्चो हल ठहरेक सके मायो प्री केंजन वालड दोस्त लुड़ेट वोड़ुन नाड़ी तबारे ते भी अकल ही ले ते वोड़ लई सोंग साल कना मुन्नेडा मांदी तुन बहुन किसी सके माई तोड़ अन्ना सोची क्या तो ना की बोल खुद अपनो संग ने अने दूसरो ता संग ने बड़ंग विचार क्या नोड़ बड़ंग वो ना फौज ता गिनती आसे सके माई ताई उन्डे बोल आंदुल बोन पर होना वीरची हल्लरो इदेना अच्छा मांदी इदायल बोन पर होना वीरची हल्लरो दूसरो विचारते बोल सब तपरो मैसी आंदुल फिर मानवाना नजरते धर्मी बड़े ठहरे मासी सके माइनुल उन्डे बोल झनी ना पीटल पैदा तो लई बोल बहुन चौक पाक आसी सके माई तो लई इगा उन्दे अच्छा सवाल आन इस सवाल तुम तो माकुन शुरू ते ही पूछ के आना मंजीता इंगी इग्गा बोल बिल्कुल ठीक मांदी पूछे किसे रहे मात तो लई पर वोन ठीक जवाब इंगा हैले पट्टो हुड़ा उना नजर ते चंदल भी इंधारो ठहरे माई तो लई उन्डे तारंग भी चोक पाक हल ठहरे मायो मान वाली गा तक की चंदन परो भी बली सिकुन वासरे मात तो लई उन्डे बोल हुड़ तो लई की अगा खूब गंदगी है अगा खूब गंद हो अगा तोड़ी अने धोरा भी है इमट अगा पिकनिक हल मानिक सके माइकेट बहुन चंद दल इद दुनियत परो डल दिस रहे माताई अहुन अध्ययन परो उड़ान से अले लागो। फिर इंसान तबड़ंग गिनती जो कि कीड़ा कटकुल तले का अंधोई प्यारो भैडी टनी से लकनित उन्हें आदमी बेगर है मातुल बोल नरवास तले का आंदुल लई सोड़ लोगोड़ इद मांदिता मुकाबला क्या ना अलचाय मायोड़। प्यारो भैडिट अमट कीड़ा कटुल नल हल बन मायो पर अमट कीड़ा आंदम अमर परमेश्वर ता नजर ते कीड़ा आंदम बोल माई न पीटल पैदा तो लई उल बहुन पवित्र अस्सा के माई तो लई इद उन्दी अच्छा सवालान बिल्दत ता करूं इद मांदिता जवाब ही ले सिर्फ प्रभु यीशु मसीहन करूं इतना जवाब ही अयुक्ता आठ मेलांग जवाब सियाना इद अयुक्ता सबसे लंबो चौड़ो मांदियान युमांदी 26 पाठ तल अरिकुन 31 पाठ लुगोस मुन्ने इहुन लिखे माता है। प्यारो भाईडिट इमटी वचन नु पड़ा ध्यान तल किंजट बोल परमेश्वर तुन अपनो ए दुनिया तुन गड़े कैन वाले न रूप ते माने की सुकुन अपनो सच्चो मुसीबत तुन हुड़ी तो लई इदन बात ते अयुब इन तो लई कि कमजोर इंसान ता इमा बड़ांगी इमा खूब मदद की तो नहीं उन्डे बोना सट्टा ने शक्ति ही ले वोन इमा बहुन समले की तो नहीं बेअकली मानवान इमा बच्चो अच्छा सलासी तो नहीं उन्डे अपनो खरो अकल तुन बच्चो अच्छा तल वह तो नहीं बिल्दत सुपर उन्डे एलिपच म्यो वचन तल नाकुन बांगे विशांति अहिले पुट्टो इमट ना संग ने खूब मांदी की तेट पर सब बेकार पसी तुम वो लई सोंग अच्छा मांदिंग वंग तोड़ पर यू मांदिंग नाल अयुब तुन बांगे भी फायदा ही ले पुट्टो ना ही वो नंग सवाल का ना जवाब पुट्टो इमा बोना भलाई तलाई यू मांदिन वंगती उन्डे बोनंग मन ता मांदिंग न्योटोडी तल पसी तुम इमट यू मांदिनु वंगते बिल्दद आखिरी ते इम पड़ा अच्छा सवाल पूछ गया तो नहीं पर इधर ना जवाब नहीं करवाई ले इद मांदी तलना कुन बांगे भी फायदा ही ले पट्टो इंगा अयुब बिल्कुल सच्चो मांदिंग वंशी रही मत तोले इगा बोल अपनो आत्मतुन उंडले किसी रही मत तोले बोल उंडे भी लाई सोंग मांदिंग वन का ना चाहे मत तोले बोलित दुनिया अनि प्रभु जी ना मांदिंग किसी रही मत तोले बोलित जवाब तुन खाली जगह ते फैले क्या तोले प्यारो भैडी तनी से लखनित इगा लोगोड़ इहुन इन तो लई कि जवाब ते बांगे खाली है लई सों जगह तो तारंग भी हल्ले बल्कि इदन जवाब ते छेद भी इन तो लई नन बल्कि पड़ंग पड़ंग दूरबीन है खास किसी कुन रेडियो दूरबीन तल बादुड़े बेगई भी खाली बादुड़ अहिले दिस रहे मायो आयु बिन तो लई कि परमेश्वर पूरो बादुड़ू निश्ची इर तो लई बोल खाली जगह तुन भी निश्ची सके माई तो लई सब चीज परमेश्वर ता गले की तलवा ले आंद इगा उन्दे तारा तुन परमेश्वर बने की तो लई लई सों वेड़चीना सालग हिक्के हक्के आसियत तू पर परमेश्वर इत तारा तुन बने की तो लई बोल इवन उन्दे दूसरो तल टकरे माया नी पिटल उन्दे रोके क्या तो लई परमेश्वर अवेन नडुम ते फरक रित तो लई लई सों लोगोड़ इंदा नोड़ इत बांगे हिले प्यारो भैडित भांगे तो हन इदे कारण परमेश्वर तारा नु विना जगह ते रही तो लई इत तो चिकनाई तले का आंध जेना कारण तल तारंग आपुस ते हल टकरे मायो प्रिय केंजन वाले दोस्त लुड़ित इग जरा सो ध्यान तले उमा दिनु केंज जाट उमा दिनु केंची ये नट की पौलुस रोमिड़ा चिट्ठी ते बड़ंग इत तो लई नयो नियम ते रोमिड़ पड़ो किताब ते अदेन आठ पार्टा 38 अनि 39 वचन ते इहुन लिखे माता है यदि मी करूं बाइबल होए ते इमट भी ना संग ने अपनो बाइबल ते उड़से सके माई तोड़ीट इगा इहुन लिखे माता है इतपक को आंद की मौत या जीवन स्वर्गदूत या भूत इंगटा या आयन वाले बड़ंग भी मांदी परलोकता या अधोलोकता शक्ति या ओंडे बड़ंग भी गले माता माकुन यीशु मसीह ने परमेश्वर ता प्रेम तल बपोली वे अलग हेले के वाल चंदन पर रो हंदन लाई लई सो समय लागी ताई अनि इद दुनिया तल चंदन पर रो हंदन लाई खूब चर्चा आई ताई ना से इद मिनी पूछी के मट कि बड़ंगांद ಇದ್ ಬಾಂಗೆ ತೋಯಿ ಅನ್ನ ಜಾದ ಇದನ್ನ ಭಾರತ ಹೆಲ್ಪುನ್ನೋನ್ ಅನ್ನ ಇಚ್ಚು ಮಾಂದಿ ಪುಂತೋನ ಇದನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಉಂದಿ ಉದ್ದೇಶ ಲೈ ಗಳೆ ಕಿತ್ತೋಲೈ ಒಲ್ಬಿನ ಟೇಕಾತೆ ಇದ್ ದುನಿಯಾ ತುನ್ ಲಟ್ಗೆ ಕಿಸಿ ರೀತೋಲೈ ಅಯ್ಯೂಬ್ ತುನಿದ್ ಮಾಂದಿ ಬೊಲ್ಬತೆ ಕಿತ್ತೋಲ್ ಧ್ಯಾನ್ ಸಿಮ್ಟ್ ಅಯ್ಯೂಬ್ ಖಾಸ್ ಮಾನವಲೋಳ ಯುಕ್ತೋಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಫಿರ್ ಓನಿದ್ ಮಾಂದಿ ತ ಗ್ಯಾನ್ ಆಂದ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದುನಿಯಾ ತುನ್ ಪಳ ಅಚ್ಚಾ ತಲ್ ಬನಿ ಕಿತ್ತೋಲೈ ಅಯ್ಯೂಬ್ ತುನಿದ್ ಮಾಂದಿ ತ ಅಖಲ್ ಮತ್ತ ಇದ್ ದುನಿಯಾ ತ ಬಾಂಗೆ ಬೆನ್ನಿಯು ಐಲೆ ಯದಿಯು ಅರ್ರನು ತೇ ಬೇಕೆಂದಾನು ಪ್ಯಾರು ಭಾಡಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೇ ಇಹುನ್ ಬಿ ಲೇಖೆ ಮಾತಾಯಿ ಸಬ್ ನಾ ಆಯನ್ ಮುನ್ನೆ ಮಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಉನ್ನ ಜರಿಯಾ ತೇ ಸಬ್ ಇಕಟ್ಟೋ ಜೋಳೆ ಮಾಸಿ ಮಂದಾತ ಬಳಿಕಿ ಓಲೆ ಸಬ್ ಚೀಜ್ ಕನೆ ಪೈಲೊ ಅಂದೋಲ್ ಉಂಡೆ ಸಬ್ ಚೀಜ್ ಒನ್ ಇಪಿ ಹಿ ಉಂದಿ ಜಗತೆ ಮಂತಾಯಿ ಪ್ರಭುಜಿ ಸಬ್ ತುನ್ ಉಂದಿ ಹಿ ಜಗತೆ ರೀತೋಲೈ ಈಗ ಅಮಟ್ ಇಂಗ ಪಳ ಹಿಸ್ಸಾ ತ ಅಧ್ಯಯನ್ ಕಿಸಿ ರಹೆ ಮೈಕೊ ಪ್ಯಾರು ಭಾರಿಟನಿ ಸೇಲಕ್ ನಿಟ್ ಅಯ್ಯೂಬ್ ತಕರೋಮ್ ಇದ್ ದುನಿಯಾ ತುನ್ ಗಳೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆನ ರೂಪ್ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಒಂದಿ ಅಚಂಬೋ ದರ್ಶನಾನ್ ರಾಖಡಿ ತ ಢೇರ್ ಪರೋ ಉಚ್ಚಿಕೊನ್ ಒ ನುಲ್ಪೆನೆ ತಾರಾನ ಭೇದ ವಹಚಿ ಸಖೆ ಮಾಯ್ತೋಲೈ ಉನ ಆತ್ಮ ತಲ್ ಬಾದೋಳ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಚೊಕ್ಕು ಆಸಿ ಅಂತಾಯಿ ಉಲಪ್ನು ಕೈದೆ ಖೂಬ್ ಸೋಡಿ ತನ್ ವಾಲೆ ತಳಾಸ್ತುನ್ ಮಿಜೊಕ್ಸಿ ವಾಟಿತೋಲೈ ಉಡಟ್ ಇತ್ತೋ ಅದನ ಕಿನಾಡಹಿ ಉನ ವಾಯ್ನ ಅವಾಸ್ ತಲ್ಲೇಕ ಕಿಂಜಾನಿ ಪಿ ವಾಯ್ತಾಯಿ ಮಾದಿನು ಬೋಲ್ ಸಂಜಮಾಸಿ ಸಖೆ ಮಾಯ್ತೋಲೈ ಪ್ಯಾರು ಭೈಡಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಾದುಡುನ್ ತಾರಂಗ್ನೆ ಸಜಾ ಕಿಸಿಕೊನ್ ಇರ್ತೋಲೈ ಇಂಗಿ ಟೇಡೋ ತಳಾಸ್ ಇದನ್ನ ಭಾರತೆ ಅಯ್ಯು ಬತಿಗಾತೋಲೈ ಕಿ ಇತ್ತಾರತ ಗುಚ್ಚಾನ್ ಉಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಹಾನ್ ದುನಿಯಾ ತಖಾಕ್ ಧ್ಯಾನ್ ತುನ್ ವಿಂಚಿ ರಹಿಮಾತೋಲೈ ಅಯ್ಯೂಬ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಇದ್ ದುನಿಯಾ ತುನ್ ಗಳಿಕ್ಯಾನ್ ವಾಲೆನ ರೂಪ್ತೆ ಪುಂತೋಲೈ ಉನ್ ಬುಲ್ ಚುಳಕಿಸುತ್ತಾನ್ ವಾಲೆನ ರೂಪ್ತೆ ಭಿ ಪುಂತೋಲೈ ಪರ್ ಬುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಸಮಲಕ್ಯಾನ್ ವಾಲೆನ ರೂಪ್ತೆ ಅಲ್ಪುನ್ನೋಲ್ ಉಲ್ ಇನ್ ಮಾಂದಿ ತುನ್ ಭಿ ಅಯಲ್ ಸಂಜೆ ಮಾಯೋಲ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಇಚ್ಛಾದ ಖಿಲಾಪ್ತೆ ಬಾಂಗಿ ಭಿ ಉನ್ನ ಜೀವಂತೆ ಹೆಲೆಯನಲ್ ಅಯ್ಯೂಬ್ ಅಪ್ನು ಬೈರಡ ಬುರೈ ಕ್ಯಾತೋಲೈ ಅಮ್ಮಟ್ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ತಂಗ್ ಖಾಸ್ ಮಾಂದಿನು ಹುಡ್ಕೋಮ್ ಅಯ್ಯೂಬ್ ತ ಕಿತಾಬ್ ಜಿಂದಗಿ ತ ಸವಾಲ್ನು ಇಟ್ಟಿದ್ರೈ ಅಯ್ಯೂಬ್ ತಂಗ್ ಮುಸಿಬತ್ ನ ಪಿಜ ಒಂದು ಖಾಸ್ ಶಿಕ್ಷಾಂತ್ ಅಯ್ಯೂಬ್ ತ ಕಿತಾಬ್ ತ ಕಾರಣ ಇದೈಲೆ ಕಿ ವಿಶ್ವಾಸಿ ಬಾಡಿ ದುಃಖ್ ಝೇಲೆ ಕ್ಯಾತೋಳೈ ದುಃಖ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ತ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ಹೈಲೆ ಇದನ್ನ ಪಿಜ ಖಾಸ್ ಕಾರಣ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕರುಮ್ ವಾಯನ್ ಲೈವ್ ನೋಡ್ ಛವನು ಪಸ್ತಾವಾಕ್ಯಾನ ಜರುರಿಯನ್ ಪ್ರಿ ಕೆಂಜನ್ ವಾಲರ್ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ನಯೋ ನಿಯಮ ತೆ ಚೆಲ್ಲಲುಳ ಕಾಮ್ಕನ ಕಿತಾಬ್ ತೆ ಅದನ್ನ ಸೋಲ ಪಾಠ ತ ಇಕ್ತಿಸ್ ವಚನ್ ತೆ ಇಗ್ಗ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಬೋಡ್ ಬೋನ್ ಯಾನೆ ಕಿ ಪೌಲುಸ್ ಭಕ್ತಲ್ ಅನಿ ಸಿಲಾಸ್ ಭಕ್ತಲ್ ದರೋಗಾನ್ ಇತ್ತೋಡ್ ಇಸು ಮಸಿಯನ್ ಪಾರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕಿಮ್ ತೆ ಇಮ್ಮ ಪಿಸಿದಾಕಿ ನೀವ ಅನಿ ನೀವ ರೋತೋಡ್ ಸಬ್ ಲೋಗುಳ ಛುಟ್ಕಾರ ಆಯಲ್ ಅನಿ ಓಳ್ಬೋನ್ ಅನಿ ಓನ ರೋತೋಡ್ ಸಬ್ ಲೋಗೋಡುನ್ ಪ್ರಭುನ ವಚನ್ ಕೆಂಚುತೋಡ್ ಬಪ್ಪೋಳ್ ಬಳುಲ್ ಪಾಪಿ ವಿಶ್ವಾಸ್ ತಲ್ ಇಶುನ್ ಕರು ವಾಯ್ತೋಲೈ ತಿಬೋಲ್ ಪಾಪ್ ತಲ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಅಲಗ್ ಹಟೆ ಮಾಯ್ತೋಲೈ ಇ ಜಿಯಲ್ ತ ಬಾರತೆ ಭಿ ಇದ್ದೆ ಪಸ್ತಾವ ತ ಮಾಂದಿಯಾನ್ ಇಶುನ ಖಾಕ್ ನಲ್ ಮಲ್ಲನ ಉಂದಿ ಖಾಸ್ ಕದಮಾಂದ್ ಲೈಸೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಚಾಹೆ ಓಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಳ್ ಛವಾಂಗ್ ಹೋಯ್ ಯಾ ಅವಿಶ್ವಾಸಿ ಹೋಯ್ ಸಬ್ ತುನ್ ಪಸ್ತಾವತ ಜರೂರತ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ತ ಖಾಸ್ ಶಿಕ್ಷಾ ಇದ್ಯಾನ್ ಅಯ್ಯೂಬ್ ಅಪ್ನು ಮೂರಕ್ ಪಂತ ಮಾಂದಿತುನ್ ತಾತ್ತುಲ್ ಉಂಡೆ ಇತ್ತುಲ್ ಅನ್ನ ಈಶ್ವರ್ ತ ಜೀವಂತ ಕಿಡಿಯ ತಿಂತೋನ ಬೋಲ್ ನಾವ ನ್ಯಾಯತುನ್ ಬಿಗಳೆ ಕಿಸಿ ಸೀತುಲ್ ಯಾನೆ ಕಿ ಬೋಲ್ ಸಪ್ತ ಪರೋ ರಾಜ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪ್ರಭುನ ಜೀವಂತ ಬೋಲ್ ನಾವ ಪ್ರಾಂತುನ್ ಕಳವೋ ಕಿಸಿ ಸೀತುಲ್ ಬಾಳಿಕಿ ಇಂಗಲುಗುಸ್ ನಾವ ಸಾಸ್ ಬರೋಬರ್ ವಾಯ್ತಾಯಿ ಉಂಡೆ ಈಶ್ವರ್ ತ ಆತ್ಮ ನಾವ್ ಮೈಂದುಡೆ ಬನೆ ಮಾತಾಯಿ ಅನೈದ್ ಮಾಂದಿ ಇಂತೋನ ಕಿ ನಾವ ಟೊಡ್ಡಿ ತಲ್ ಬಾಂಗೆ ಗಲತ್ ಮಾಂದಿ ಹಲ್ ಪಸಿನಲ್ ಉಂಡೆ ನಾಹಿ ಅನ್ನ ಕಪಟ್ ತಂಗ್ ಮಾಂದಿ ವನ್ ಕಕ ಅನೈದ್ ಮಾಂದಿ ತುನ್ ಸಪ ವಹ್ಕ ಬೌನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಜಿಂದು ಅಂದುಲ್ ಅವನ್ನೇ ಪ್ರಭುಜಿ ನವಾಂಗ್ अधिकार नु ये ची ये तोलाई बोलना वा आत्मा तुन कड़वो किसी वाट तोलाई ते भी अन्ना जिंदो आंदन परमेश्वर तसास नवा मैंदु रही नवा वंजर डल भांगे गलत मांधी हल पसीनल बोल इंजी रहे मात तोलाई की अन्ना वाली उनल ले अबे तक सुपर जवाब ही ले से बोल अयुब ही वंशी रहमा तोलाई की बपोर तक नावा प्राण हल पसीनल जो दोष वो नोड संग वालड़ लगे किसी रहमा थोड़े अन्ना हलट माइका इतना उल्ट बोल इंजी रहे मात तोलाई कि अन्ना में कौन सच्चो ठहरेगी का बपोर तक नावा प्राण हेले पसीनल अपोर तक अन्ना अपनो खराई तल हलट माइका अयुब जरा सो डीट अयुल उन्होंने संग वाले वोन ओंडे भी जिद्दी बने किसी सी तोड़े बप्पुल बोल अपनो बचाव किसी रहमत तोले बोल दी नहीं ले यूं लाख सी रहमत है कि परमेश्वर अन्याय कैन वाले आंदोल उन्हें अयुब धर्मी आंदोल अन्ना अपनो खरो वांधी तल हलट माइका अन्ना अपनो धर्म तोन बैसीर तोना उन्हें अध्ययन अपनो कई दल हंदल सी का बाड़ी की नवा मन जिनकी मैन दोषी अल्ठहरे की नल ओलिंजी रहमा तोलाई की उनो संग वालड़ बोन पछतावा क्या ना बजाए बचाव क्या ना हालत ते तच्ची सी तोलाई वोल अपनो आप तुन पिसुची रहमा तोलाई इम अठुड़किट की परमेश्वर इगा नजर ते ले अयुब मुरख पंते डटे मात तोलाई आखरी आयना मुन्ने अमठोड़कम की अयुब राखड़ी ता ढेर तपर्रो परमेश्वर ता सामनो उत्तोलाई यु सब मांदिग ने मालाई दिशिक्षांत अयुब तोड़ संग वाले बोन खूब सच्चो मांदी वैत तोड़ अन्ना इत भी माने क्या तो ना कियड़ा नियम बिल्कुल ठीक आंत इग्गा बोल खूब सलासी तोड़ वो नोट दोस्ता लोड सच्चाई तो नहीं ले बतके होड़ अन्ना पिज्जड़ा मांदी नू उन्दी बार फिर वैता न चाय माई तो ना और सोचे कि इंदौर की अयुब बे नहीं गंदो पाप की तो लाई और इदन बते क्या न चाय मांदोर अयुब बांगे पापल किसी मत तोल वो और पुंदूर के बोल गलत आंदोल बाड़ी की वो नु संग वालड़ गलत मत तोल अयुबित मांदी तुन माने किसी ये तोल कि बोल अपनो जगह ते सही आंदोल इदे अयुब गलती किसी रहमा सी तोल सच्चाई तो दान की संग वाले गलत आयन से बोल सही है ले आसी हन्नोल अयुब तुन दिन आसी कुन परमेश्वर ता अजरीते वायना मंजीता प्यारो भरड़ी तनी से लखनित मुसीबत ना उन्दी उद्देश्य इत भी आंत कि अमर दिन आसी कुन परमेश्वर ता कर रूम वाई कुम बोलमान वाल इदमान दी वन तो ले की परेशानी सूरज तले का आंदू मोम तपर बहुन सूरज तवीर ची वाईता है अहुने अद तुरंत पिघले मासियन ताई अने अद्दे सूरज बपोड़ तोड़ित पर रो वाईता है ते अद्देन करो किसी स्याता है इयु ने मुसीबत अलग अलग लोगोड़ असर वाटी ताई लैसोड़ लोगोड़ इवे नाल दीन बने मासी अंतोड़े मगर अयुब अबे तक जगह तक हिले अव्वल उल अपनो जीतते अड़े मात तोले प्यारो भैड़ी टनी से लखनिट उंडे अमट मुन्ने मांदिनू विचार की कम इत कार्यक्रम तो नि गई खत्म क्या नमुन्ने अमट प्रभुन से बिनती की कम परमेश्वर दाऊनी अमट सब उन दिवार फिर यीशु मसीह ना नाम ते निकरूं वाई तुलम उंडे अमर ने कुन सच्चो मन तल धन्यवाद सिया तुलम की इमामा कुन पिज्जड़ समय ते अच्छा बलो इरती उन्हें अभी तक अच्छा बलो इर्तो नी यू सब माध्यम लाई भी अमर निकुन जीवताल खूब धन्यवाद सियातुलम प्रभु जी अमर निकुन धन्यवाद सियातुलम की इमाम बाबा जिंगी दे उन्हें उन्हें दिया जोड़े किसी जीती उन्हें माकुन हर एक दुख तकली मुसीबत तल भी पिसुची इर्तो नी इदन लाई भी अमर निकुन मन तल धन्यवाद सियातुलम प्रभु जी इमा माकुन बहुन चौको बलो इर्तो नी अहुने इमा सब तुन अच्छा बलो इर्रा इद्यमावनी से बिनती अनी अरदासान प्यारो प्रभु नी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा मदद कीती इदन लाई भी अमंडी कोन जीवताल खूब धन्यवाद चिया तुलम बहु ने माँ मावा मदद कितो नी अहु ने इमा सप्ता मदद की ओंडे येड़ सब केंजन वालड़ भावड़ू ननी सेलक नु भी आशीष सिम की नैन जोवोड़ निया जीव तो वचन तुन केंस तोड़ अदन परवोड़ विचार किसी रहमानोड़ प्यारो प्रभु नी इमा महान ये नी समय सी दुनिया ते भूले हिले इमा राजा नोल राजल अन्य प्रभु नोल प्रभु आंदी इमा सप्त पर रो राज कहने वाले प्रभु नी आंदी इमा सब कुछ किस्सा के माई तो नी लाई बांगे भी काम कठिन ही ले प्यारो प्रभु नी सिर्फ माओ विश्वास नी पर रो ही मजबूत आयना चाहिए प्रभु जी अमर ने कुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के इत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलकी तुना आमीन
सुनी प्रेम किया है मुझको बचा लिया है सुनी प्रेम किया है मुझको बचा लिया है सुनी प्रेम किया है गीत खुशी के गाओ साज मिलके बजाओ गीत खुशी के गाओ साज मिलके बजाओ जीवन नया दिया है मुझको बचा लिया है जीवन नया दिया है मुझको बचा लिया है सुनी प्रेम किया है मुझको बचा
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस देत माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयूरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707809993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9707809993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com